సోమాలు ఆచరే రాజ్యం ప్రమాణి భాగవతాన్ని దుర్లభం మానుషం జన్మ తరతి అర్థవర్ధన. या मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ असल्यामुळे अगदी कुमार अवस्थेपासूनच भगवंताची भक्ती करायला हवी. जर मनुष्याने अति अल्प भगवत भक्ती जरी केली तरी तो जीवनाचं पूर्णत्व प्राप्त करू शकतो, कारण ते प्राप्त करून देण्याची शक्ती भगवंताच्या केलेल्या भक्तीमध्ये आहे. एकतर जप किंवा श्रवण या दोन्हीपैकी एक गोष्टी आहे. हातात नाळ घेऊन जप करून बसू नका, इथे जप करायचं असेल तर मंदिरात येऊन जर व्यक्तीला मनुष्य जन्म प्राप्त झाला असेल तर तो अतिशय दुर्लभ जन्म आहे. ज्या पद्धतीने तुकाराम महाराज सांगतात की एक एक जमिनी कोटी कोटी तेरा मग लागे मारा मनुष्य देणार, कारण जीवाच्या अनेक आणि अनंत इच्छांमुळं त्याला एकाच शरीरामध्ये अनेक वेळा जन्म घ्यावा लागतो. एक एक जमिनी कोटी कोटी तेरा, एक एक योनीमध्ये त्याच्या अनंत इच्छांमुळे अनंत वेळा जन्म घ्यावा लागतो. मग लागे वारा मनुष्य द्या आणि मग त्याला हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि तो प्राप्त झाल्यानंतर देखील शंकराचार्य सांगतात की सामान्य व्यक्तीची जीवन स्थिती काय असते, की बाल्याचा बाल्यावस्था क्रीडा असतात, तरुणीचावत तरुणी असतात, वृद्धास्तावत चिंता मग्न परे ब्रह्मणी कोपिन लग्न. ते सर्वसामान्य जीव ज्यावेळी मनुष्य देह प्राप्त करतो त्यावेळी त्याचं आयुष्य कसं असतं, ते लोकांचा बालक असतो. पहिली 10 वर्ष केवळ तो खेळण्यामध्ये आसक्त असतो, बाल्यावस्थामध्ये क्रीडा असतात आणि त्यामुळे पशुप्रमाणेच बुद्धी असते. तरुणावस्था तरुणी असतात आणि ज्यावेळी तो युवावस्थेत येतो त्यावेळी पत्नीशी प्रियतेशी तो आसक्त असल्यामुळे तारुण्य त्याच्यामध्ये घालतो. आणि बाल्यावस्था आणि युवावस्था यामध्ये गेल्यानंतर जी प्राप्त होणारी वृद्धावस्था आहे त्याच्यामध्ये मग चिंता मरतो, कारण चिंता करत असतो. मग अशा स्थितीमध्ये त्याला परब्रह्माविषयी किंवा भगवंताविषयी कशा प्रकारे आसक्ती होते. लहानपणी एखादा जर भक्ती करताना दिसला तर लोक त्याला म्हणतात एकदा वय आहे तुझं, त्या वेळेत भक्ती करायची असते, भक्ती म्हातारपणात करायची. ज्यावेळी सर्व इंद्रिय बोथड झालेली असतात अशा वेळी भक्ती करायची. पण एखादा बुद्धिमान व्यक्ती असेल तर भगवंतांना अर्पण करण्यासाठी तो काय अर्पण करतो, सडलेली फळं सडलेली फुलं नाही, जितकी ताजी आणि सुंदर असतील ती आपण भगवंताला अर्पण करतो. तर जीवनाची जी सुंदर आणि एकदम तजेलदार अवस्था जी आहे ती बाल्यावस्था, आणि त्या अवस्थेमध्ये जर भगवंताची भक्ती केली तर जीवनभर तेच सौंदर्य आणि तोच तजेलदारपणा त्या व्यक्तीबरोबर त्या जीवाबरोबर राहतो. आणि त्यासाठी इथे प्रल्हाद महाराज त्या दैत्यपुत्रांना उपदेश करतात की कौमारच आचरेत प्रज्ञो धर्मान भागवतानी. कुमार अवस्थेमध्ये वयाच्या 5व्या वर्षापासूनच या भागवत धर्माचा स्वीकार करायला हवा. काय आहे हा भागवत धर्म, तर त्याचं देखील वर्णन प्रल्हाद महाराज आपल्या पिताला उपदेश करताना सांगतात की श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चणम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन श्रवणम भगवंतांविषयी ऐका, कीर्तनम त्यांच्या गुणांचं गुणगान करा, विष्णु स्मरणम त्यांचं स्मरण करा, पादसेवनम त्यांच्या चरणांची सेवा करा, अर्चनम त्यांच्या विग्रहांची पूजा करा, वंदनम भगवंतांच्या श्रेष्ठ महान भक्ताने अर्पण केलेल्या प्रार्थना तुम्ही पुन्हा त्यांच्या समोर त्या प्रस्तुत करा, दास्य भावाने भगवंतांची सेवा करा आणि भगवंताशी मित्रत्वाचा संबंध प्रस्थापित करा आणि सर्वतोपरी आत्मनिवेदन पूर्णपणे भगवंताची शरणागती प्राप्त करा. कारण ते सांगतात की वृद्धावस्थेमध्ये हे शरीर कसं होऊन जातं. शंकराचार्य आपल्या झटपट पंजरीमध्ये वर्णन करतात, अंगम गरितम परितम मुंडम दर्शन विहीनम जातम कुंडम. वृद्धावस्था वृद्धा यात्रा ग्रहित्वा जन्म, की अंग गळून पडलेलं असतं, थोडा वेळ देखील एकाच ठिकाणी आपण बसू शकत नाही, तोंडातील सर्व दात पडलेले असतात, तोंड पूर्ण सगळीकडे फिरत राहतात. दर्शन विहीनम जातम तुंडन, त्यामुळे 10 दिशांना ते तोंड फिरत राहत. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी तुम्ही बसू शकत नाही, शरीर एका ठिकाणी राहू शकत नाही, अशा अवस्थेत तुम्ही भगवंताचं काय ध्यान करणार. म्हणून इथे प्रल्हाद महाराज सांगतात की ज्यावेळी तुमची कुमार अवस्था आहे आणि कुमार अवस्थेमध्ये शरीरामध्ये भरपूर ऊर्जा असते, भरपूर शक्ती असते, आणि आपण पाहतो
पाठीमागे जाऊन बोला तुम्ही.
त्या अशा प्रकारची मादारपणामध्ये चुका होतात ना, काय चाललंय, कुठे चाललंय, काय करतोय, याचं देखील आपल्याला भान राहत नाही. आणि कुमार अवस्थेमध्ये पूर्णपणे ऊर्जा असते, तुम्ही लहान मुलांना पाहू शकता, अगदी दिवसभर उदम करतात, थकत नाही अजिबात. त्यांच्या मागे फिरून फिरून आई वडील थकतात, पण मुलांना थकवा येत नाही. अशी जी ऊर्जा असते त्यांच्याकडे, त्या ऊर्जेचा योग्य उपयोग जर भगवंताच्या सेवेसाठी आपण केला, भगवंताचं नामस्मरण किंवा कीर्तन करण्यासाठी गेला, तर त्याचा आयुष्यभरासाठी योग्य उपयोग होतो. म्हणून प्रल्हाद महाराज इथे त्या दैत्य पुत्रांना उपदेश करतात की कुमार अवस्थेपासूनच भगवंताची भक्ती सुरू करा. यदा हि पुरुषस्य ह विष्णो पादापसर्पणं यदेश सर्व भूतानां प्रिय आत्मेश्वरस्य. मानवी जीवन हे मनुष्याला भगवंताच्या निजनामात जाण्याची संधी उपलब्ध करून देते, त्यामुळे प्रत्येक जीवाने आणि विशेषतः मानवी देह धारण करणाऱ्या प्रत्येकाने भगवान विष्णूंच्या चरण कमळांची भक्तिमय सेवा केलीच पाहिजे. अशी भक्ती सेवा अत्यंत स्वाभाविक आहे, कारण भगवान विष्णू सर्व जीवांना प्रिय, सर्वांचे परमात्मा आणि सर्वांचे सर्व श्रेष्ठ हितचिंतक आहे. कारण मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आहार निद्रा भय मैथून ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जर जीवनाचा उपयोग केला तर तो पूर्णतः जीवनाचं जे कारण आहे किंवा जे ध्येय आहे ते प्राप्त करण्यास असफल करून देतो. पुढे प्रल्हाद महाराज सांगतायत की सुखम इंद्रियकम दैत्या देह योगेन देहिनाम सर्वत्र लभते दैवात अत्य यथा दुःख अयत्नतः. ते म्हणतात की देहाच्या संपर्कामुळे इंद्रिय विषयांपासून प्राप्त होणारे सुख हे जीवाच्या गतकालीन सकाम कर्मापासून प्रत्येक योनीमध्ये प्राप्त होते, त्यासाठी मानवी जीवनात येऊन विशेष प्रयत्न करायची गरज नाहीये. कारण दुःख यावं म्हणून कोणी प्रयत्न करता काय जगामध्ये? कोणताही प्रयत्न न करता जर दुःख प्राप्त होत असेल तर सुख मिळायचं असेल तर काही कसंच मिळेल ना, ते त्याच्यासाठी आणि विशेष प्रयत्न करावे लागते. तर नार्मदमच्या द्वितीय स्कंदामध्ये कपिल मुनी आपल्या मातेला आधीच सांगतात की गतजन्मातील कर्मांमुळे प्रत्येक जीवाला भौतिक प्रकृती शरीर देते आणि त्या शरीराद्वारे तो या जगामध्ये सुख किंवा दुःख भोगतो. परंतु त्याची भावना काय असते त्याविषयी भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमुळात्वा कर्ताहम इति म्हणते. प्रकृती क्रियमानाने भगवंताची ही बाह्यरंग आणि अंतरंग प्रकृती जी आहे ती आपलं कार्य करत राहते आणि त्या प्रकृतीच्या नियंत्रणाखाली विशेष करून या जगतामध्ये आल्यानंतर बाह्य प्रकृतीच्या नियंत्रणाखाली असलेला जीव हा त्या प्रकृतीने दिलेल्या सुखसोयींच्या अनुसार कार्य करत राहतो आणि सुख किंवा दुःख भोगत राहतो. पण विमूढतेमुळं अज्ञानामुळं तो काय समजतो की मी हे सर्व काही करत आहे आणि तेच त्याच्या दुःखाचं कारण ठरत. आणि म्हणून इथे प्रल्हाद महाराज आपल्या मित्रांना सांगतात की सुखम इंद्रियकम दत्या देहयोगीन देहिना. ज्या पद्धतीनं कोणताही प्रयत्न करता प्रयत्न न करता इथं दुःख प्राप्त होतं त्याच पद्धतीनं सुख देखील प्राप्त होईल. त्यामुळे त्याच्यासाठी विशेष कार्य करण्याची गरज नाही आहे. तत्प्रयासो न कर्तव्यो यत आयुर्व्ययः परम न तथा विन्दते क्षेम मुकुंद चरणामृतम्. मनुष्याने आर्थिक विकासाच्या माध्यमातून केवळ इंद्रिय तृप्तीसाठी आणि अधिक सुखप्राप्तीसाठी खरंतर प्रयत्न करू नये, कारण अशा प्रयत्नांमुळे काही लाभ मिळत नाही आणि काळ तथा शक्ती मात्र व्यर्थ जाते. त्याने जर कृष्ण भावना भावित होण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला आत्मसाक्षात्काराच्या आध्यात्मिक उन्नती आणि आनंद प्राप्त होतो. अशा प्रकारचा आध्यात्मिक लाभ आर्थिक विकासाद्वारे मिळू शकत नाही. ते आपण भागवत महात्म्याच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं. देवता सुखदेव गोस्वामी आणि प्रल्हाद महाराजांना अमृताचा अमिष दाखवत ते म्हणतात हे घ्या देवराज इंद्र अमृत कुंभ घेऊन सुखदेव गोस्वामीकडे. पण म्हणतो की तुम्ही ते अमृत परीक्षित महाराजांना पाजत ते अमर होऊन जाते आणि आम्हाला तुम्ही भागवत कथा जी आहे ते कथा रूपी सुधा जी आहे ते आम्हाला द्या. तर सुखदेव गोस्वामी त्यांच्या हसतात. ते म्हणतात कोणत्याही भौतिक संपदेनं तुम्ही भगवत कथा प्राप्त करू शकत नाही. ती प्राप्त होते भगवंताच्या कृपेनं आणि भक्तांच्या आशीर्वादाने. आणि ज्याला हवी आहे त्याच्याकडे असले त्या व्यक्तीकडे असलेल्या लोलुपतेमुळं त्याच्याकडे किती लालसा आहे भगवंताविषयी ऐकण्याविषयी किंवा भगवंताविषयी त्यांच्या गुणांविषयी त्यांच्या नामाविषयी त्यांच्या रूपाविषयी ऐकण्याविषयी किती लालसा आहे तुमच्याकडे किती लालयित आहात त्याच्यावर ते संपादन मिळणं अवलंबून आहे. आणि म्हणून इथे ते सांगतात की हे आयुष्य केवळ आणि केवळ धनप्राप्तीसाठी वाया घालवू नका, कारण त्या मिळालेल्या धनाद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचं आध्यात्मिक सुख प्राप्त करू शकणार नाही. आणि मग ते पुढे सांगतात की ततो यतेत कुशलाक्षेमाय भवमाश्रितः शरीरं पौरुषं यावन् विपद्यते पुष्कलम्. की योग्य आणि अयोग्य गोष्टींचा भेद करण्यात पूर्णपणे समर्थ असलेल्या विवेकी मनुष्याने या भौतिक जगात जीवन जगत असताना आपल्या सुदृढ शरीराचा क्षय होत नाही तोपर्यंत जीवनातील सर्वोच्च ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. वृद्धावस्थेमध्ये शरीर क्षय होऊन जातं आणि साधना करण्यासाठी जे साधन आहे ज्याला मनुष्य शरीर म्हटलं जातं ते जर ठीक नसेल तर साधना होणार नाही, आणि साधना ठीक नसेल तर भगवत भक्ती प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे इथे ते सांगतात की जोपर्यंत हे शरीर कुशल आहे तोपर्यंत भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कार्यरत राहा. ज्या पद्धतीनं महाराज गुणशेखर आपल्या प्रार्थनांमध्ये सांगतात की हे भगवंता आताच्या स्थितीमध्ये माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था ठीक आहे, मी उत्तम आहे, त्यामुळे तुम्ही आता मला या शरीरातून सोडून टाका, मला घेऊन जा तुमच्याकडे. कारण मृत्यू समयी कफ वात आणि पित्त यांनी माझा कंठ भरवून येईल आणि त्या कंठ भरल्यामुळं मी तुमचं नामस्मरण नाही करू शकणार. कृष्णा त्वदीय पदपंकज पंजरांतम अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पिस्थे कंठावरोधनम विरम स्मरणम कुतस्ते. आपण पाहतो जर तुम्ही पाहिलं असेल एखाद्या व्यक्तीला शरीर सोडताना तर त्याच्या गळ्यामध्ये पहिल्यांदा घरघर चालू होते. ती घरघर कशामुळे होते? अवरुद्ध होतो त्याचा कंठ कफ वात आणि पित्तामुळे. आणि अशा स्थितीमध्ये तो काही करू शकत नाही कारण कंठामध्येच आपल्या श्वासनलिका रेखन केलेले असतात, त्यामुळे ना श्वास घेता येतो ना काही बोलता येतं. आणि त्यामुळे ते म्हणतात की हे भगवंता या उत्तम शरीराच्या अवस्थेमध्ये माझ्या मनाचा राजहंस मी तुमच्या चरणकमलांच्या प्रति गुंतवू इच्छितो. कारण मृत्यू समये अशा होणाऱ्या कपवात पित्त अवरोधाने मी तुमचं स्मरण नाही करू शकणार. स्मरणम कुतस्ते. आणि त्यासाठी तिथे प्रल्हाद महाराज दैत्यपुत्रांना सांगतायत की भक्तिमय कार्य करण्यासाठी जोपर्यंत शरीर उत्तम आहे तोपर्यंत चांगली साधना करून घ्या, भगवंताची सेवा कर. तर पुढे म्हणतात की पुंसो वर्षशतम यायु तदंधम चाजि आत्मानं निष्फलं यदति रात्र्यां शेते अंधं प्रापिस्तमः. सर्वसाधारणपणे मनुष्याचे आयु किती आहे? 100 वर्ष. आणि त्यातलं अर्ध आयुष्य हे झोपण्यामध्ये निघून जात, त्यामुळे त्याच्यावर उरत किती? 50 वर्ष. मग ह्या 50 वर्षामध्ये बालवयातली 10 वर्ष काढून टाका पूर्ण किंवा 5 वर्ष कमी करा. कारण आधीच ऑलरेडी आपण 50% कमी केलं झोपण्यामध्ये, पण बालवयामध्ये लहान मुलंही 18 तासापर्यंत झोपतात कधी कधी, 12 तास, 18 तास, 16 तास, आजकालची माहीत नाही पण आम्ही तरी झोपत होतो. त्यामुळं 10 वर्ष आपण त्याची अगदी काढून टाकतो, राहिले किती? 40. त्यामध्ये शिक्षणासाठी आता डिग्री प्राप्त करायला 23 वर्ष तरी जातात, 23 वर्षाचे आपण आधी गेलो म्हणजे 12.5 वर्ष गेले, म्हणजे 17.5, 50 मध्ये 17.5 गेले, राहिले किती? 32.5. युवावस्थेमध्ये आजकाल मुली पटवण्यासाठी 5 वर्ष जातो, ते पटवल्यानंतर लग्न लावण्यासाठी पुढची 5 जातात, म्हणजे 32 मध्ये आणखी 10 गेले, राहिले किती? 22 मध्ये तो काम करणार, पैसा कमवणार, राहिलं काय शिल्लक? मग भक्ती केव्हा करणार? काय चान्स आहे? स्वतःचा हिशोब लावून पहा की आतापर्यंत ह्या वयाच्या ह्या स्थितीपर्यंत पोहोचूपर्यंत आपण किती वर्ष खरोखर भगवंताची भक्ती केली किंवा भगवंताची वेळ दिला. स्वतः मनुष्य म्हणून कधी जगलोय? मनुष्य जो असतो तो स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी आपण किती जगलो हे कळेल. आणि म्हणून प्रल्हाद महाराज त्या दैत्य पुत्रांना सांगतात वयाच्या 5व्या वर्षी मुग्धस्य बाल्ये कैशोरे क्रीडतो याचे विंशतिही जराया ग्रस्त देहस्य याच्य कल्पस्य विंशतिही. मनुष्याची बालपणे भ्रमित अवस्थेमध्ये 10 वर्षे व्यतीत होतात. त्याचप्रमाणे किशोर वयात तो क्रीडा करण्यामध्ये आणि 10 वर्ष व्यर्थ घालवतो. अशा प्रकारे त्याची 20 वर्ष निष्फळ जातात. पुढे वृद्धावस्थेत अगदी भौतिक कार्य देखील करण्याचे सामर्थ्य नसलेला तो अशक्तपणामुळे आणखी 20 वर्ष वाया घालवतो. पूर्वी 60 वर्षापर्यंत लोक 60 बसायचे, कणखर प्रवृत्तीने 10-12 किलोमीटर चालायचे. आजची स्थिती काय आहे? बसताही येत नाहीये. एक उदाहरण सांगितलं जात. 4 प्राणी एकदा भगवान नारायणांकडे भेटायला जातात त्यांना, आणि त्याच्यामध्ये कोण कोण असत? एक मनुष्य, दुसरं माकड, तिसरं कुत्र आणि चौथं गाढव. हे 4 प्राणी भगवंतांना भेटायला जातात. भगवंत प्रसन्न होतात की त्यांनी निर्माण केलेली ही वेगवेगळी जीवांची योनी आहे, त्या योनीमध्ये हे जीव आज भगवंताच्याकडे आलेले आहेत. तर भगवंत त्यांच्या प्रसन्न होऊन म्हणतात की तुम्हाला काय हवं ते मागा माझ्याकडे. मग मनुष्य कसाही स्वतःला प्रत्येक गोष्टीत श्रेष्ठच मानतो. तो म्हणतो देवा मी सगळ्यात शेवटी मागे, त्यांना मागू द्या त्या मागे. तर भगवंत गाढवाकडे पाहतात पहिल्यांदा, म्हणतात तू माग. म्हणजे देवा मी काय मागू? म्हणजे तू मागत नसतात तरी मी तुला देतो. म्हणजे तुला 40 वर्ष आयुष्य दे. गाढवाने आपलं संगीत चालू केलं. म्हणजे देवा म्हणला इतकं नको रे बाबा मला. तर म्हणजे का? अरे तू किती प्रामाणिक आहेस, आपल्या स्वामी प्रती तुझी किती सेवाभाव आहे. त्यामुळे तो सेवाभाव आणि त्या सेवाभावामध्ये तू घरच राहू म्हणून ही तुला मी 40 वर्ष देतो. म्हणजे देवा नको, एक काम करा तुम्ही मला त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट द्या. तर किती वर्ष झाली त्याची? मग 50% डिस्काउंट सांगितलं तर 350 हिशोब लगेच करून तुम्ही सांगाल ना किती झाली? 20 शिल्लक राहिली. पुढे भगवंताने कुत्र्याकडे पाहिलं, म्हणजे किती स्वामी भक्त आहेस तू देखील, आणि तुझ्याकडे प्रामाणिकपणा तर अगदी कुठून भरलेला आहे. आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी तू तुझ्या झोपेचा देखील त्याग करतो. क्षणार्धामध्ये तू अलर्ट होऊन एकदम तुझ्या स्वामीची सेवा करतोस, त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करतोस. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुला 15 वर्ष 30 वर्ष आयुष्य द्याव. म्हणजे देवा कोण भर खाऊ शकत नाही, कोण केव्हा दगड मारत, कोण केव्हा लात मारत, कोण केव्हा काय फेकून मारत कळत नाही. म्हणजे आणि झोप तर आयुष्यात मिळतच नाही. कारण तुम्ही एक करा, जसं गाढवाला 50% सूट दिलेली आहे तशी मलाही देऊन टाका. मग कुत्र्याचं आयुष्य किती झालं? 15. आणि त्याच्यानंतर मग भगवंतांनी पाहिलं माकडाकडे. माकडाला म्हणाले, अरे तू तर वैरागीच आहे ना, तुला या कोणत्या गोष्टीविषयी आसक्ती आहे ना काही? कधी एका झाडावर राहत नाही तू, तुझं स्वतःचं कधी घर नाही. कुठेही जागा मिळेल तिथे आश्रय घेतो, ज्या झाडाला फळ मिळेल तिथे तू खातो. त्यामुळे मी तुला 20 वर्षाचं आयुष्य देतो. मला नको देवा, तू मला देखील 50% सोड दे. मग त्याचे किती राहिले? आता शिल्लक राहिलेले किती झाले एकूण? 20, 15, 35 आणि 10, 45. मग भगवंत मनुष्याकडे पाहतात आणि त्याला म्हणतात की माझी सर्वोत्कृष्ट जी निर्मिती आहे ती तू आहेस आणि तुला जीवनाचं ध्येय प्राप्त करून तू माझ्याकडे यावंस म्हणून मी तुला केवळ 20 वर्षाचं आयुष्य देतो. तू जो मनुष्य होता तू जाऊन देवाच्या पायावर पडला म्हणजे देवा काय करतोय अरे एवढी चांगली इंद्रिय दिली या जनावरांपेक्षा मी अनेक गोष्टी कुशल आहे या भौतिक जगाचा चांगल्या प्रकारे मी भोग घेऊ शकेन निदान तेवढं तरी टाइम द्या मला म्हणजे 20 वर्षात मला तुम्ही इथून उचलणार म्हणजे तुला काय हवं तर म्हणजे तुम्ही एक करा त्यांची जी शिल्लक राहिलेली आहे ती मला द्या मग किती झाली एकूण 65 वर्ष ऍव्हरेज आज किती लोक जगतात 60-65 जगतात ना 100 जगला तर मग गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये येतं की हे 100 वर्ष जगले म्हणून पण ऍव्हरेज व्यक्तीचं जर जीवन पाहिलं तर ते किती आहे 60-65 आहे. मग याच्यामध्ये पहिली जी 20 वर्ष असतात तो मनुष्य आपली स्वतःचीच असतो त्याच्यामध्ये खरोखर मनुष्यासारखा राहतो आई वडिलांशी प्रेमाने राहतो अभ्यास करतो शिक्षण प्राप्त करतो 20 वर्षापर्यंत शिक्षण झालं किंवा त्याच्यामुळे त्याची गाढवाची 20 वर्ष सुरू होतात मग काय करतो शिक्षण मिळाल्यावर गाढवासारखं काम करतो कारण संसार चालवायचा म्हणलं तर वसूल कोणी खायला घालत नाही आणि बसला असतं बायको नावाचं दांडकं पाठीमध्ये असतं त्या गाढवाला हाकायला गाढवासारखं 20 वर्ष बिचारा गावाड कष्ट करून पैसा गोळा करतो तोपर्यंत 40 येतो 40 नंतर मग भगवंताचे एक एक इंडिकेशन यायला चालू होतात सर्वात पहिलं इंडिकेशन 40 लागते चष्मा दिसायला कमी होतं कानाजवळचे केस काना तर सांगू शक सांगायला चालू करतात अवघा आता आम्ही पांढरे व्हायला लागतो मग ह्या 40 नंतर कुठला आयुष्य चालू होतं पुढची 15 वर्ष कुत्र्याचं आयुष्य जगतो कारण ह्या 20 वर्षामध्ये जे काही जमवून ठेवलेलं असतं त्याच्या कुत्र्यासारखा बसून जातो भुंकत राहतो हे माझं आहे ते माझं आहे ह्याला हात नाही लावायचा त्याला हात नाही लावायचा मी कमावलंय त्याच्यामध्ये 15 वर्ष निघून जातो पंचावन्न वर्षापर्यंत मुलं हाताखाली येतात जर योग्य वयामध्ये लग्न झालं असेल तर मुलं हाताखाली आली त्यांची लग्न झाली की मग कुठलं आयुष्य चालू होतं माकडाचं माकडाचं आयुष्य कसं आहे ज्या झाडावर फळं असतील तिथं राहायचं फळं खायचं निघाली तिथून लोक दगड मारायला लागले किंवा दुसऱ्या झाडावर बसायचं पूर्वीच्या काही 3-4 मुलं असायचे लोकांना आजकाल एकामध्येच फुल स्टॉप लागतो 3-4 मुलं असतील तर मग खोली सुद्धा सांगते अहो कधी कधी धाकट्या मुलाला भेटून येत जा मग 4 महिने थोरल्या सुनेकडे राहून मग पुढची 4 महिने धाकट्या सुनेकडे काढायचे बीडमधल्या झाडावरून नगरमधल्या झाडावर जायचं नगर मधल्यावर मग उस्मानाबाद वाल्याकडे मग पुढे मुंबई वाल्याकडे मग पुण्यावाल्याकडे जर 4-5 असतील तर आणि जर एकच असेल मग तिसरं वृद्धाश्रमात भरती करत मग राहिलेली 10 वर्ष अशी माकडासारखी या झाडातून त्या झाडा होता. त्यामुळे इथे प्रल्हाद महाराज सांगतायत की ग्रस्त देहस्य त्यात कल्पया की असं जर्जर झालेल्या शरीरामध्ये तुम्ही भगवंताची भक्ती करू शकाल का किती लोकांना शक्य आहे अशा अवस्थेमध्ये भगवंताची भक्ती करणं अहो वेळच राहत नाही की नगरवाल्याची बायको काय म्हणली हे ते जालनावाल्याला सांगूपर्यंत 4 महिने निघून गेलेले असतात मग बसून जप केव्हा करणार देवाचं नाव केव्हा घेणार वेळ आहे त्यासाठी नाहीच ना. त्यामुळेच ते सांगतात की कुमार अवस्थेपासूनच भक्ती करणं आवश्यक आहे कारण ज्या व्यक्तीचं मन आणि इंद्रियांवर नियंत्रण नाही आहे तो व्यक्ती अतृप्त कामवासनांमुळे आणि प्रबळ मोहामुळे या कुटुंब नावाच्या जाळ्यामध्ये अतिशय फसत जातो. इकडे वरती बसा, खुर्च्या खाली सर. तो फटत जातो, त्या बॅग मध्ये रुसलं बसून येतात. व्यक्ती फसत जातो. पुढे प्रल्हाद महाराज सांगतायत की ज्या प्रकारे एखादा किडा हा स्वतःभोवती एक कोष निर्माण करतो, खास करून आपण रेशमाचा किडा पाहतो की तो स्वतःभोवती एक कोष निर्माण करतो आणि त्या कोशामध्येच मरून जातो, त्यातून बाहेर पडत नाही तो. त्या पद्धतीनं जीव या भौतिक जगतामध्ये आपल्या अतृप्त इच्छांमुळे आपल्या भोवती एक कामनांचं कोष निर्माण करतो, ज्या कोशातून तो कधीच बाहेर पडत नाही आणि त्यामध्येच त्याचं शरीरही नष्ट होऊन जातं आणि चेतनाही नष्ट होऊन जात. त्यामुळं ते सांगतात इथे की जो व्यक्ती इंद्रिय निग्रह करण्यात असमर्थ आहे आणि जो कौटुंबिक जीवनावर अत्याधिक आसक्त झालेला आहे, असा व्यक्ती स्नेहरूपी पाशांमुळे इतका बांधला जातो की त्यातून त्याला सुटणं मुश्किल होऊन जात. आणि श्रीमद भागवत सांगतं की हे कुटुंब, पुत्र, पौत्र, नातेवाईक हे सगळे काय असंच सैन्य आहे. असंच सैन्य म्हणजे डमी सोल्जर्स. दाखवायसाठी म्हणून सैनिक आहे तुमच्या बरोबर, पण युद्ध सुरू झालं तर सगळ्यात पहिलं तेच पळ काढतात. कारण शरीर सोडायच्या वेळी कोण येतं तुमच्या बरोबर? कुणी येतं? 60-65 वर्षे ज्याला तेल लावून, मालिश करून, स्नो पावडर, लिपस्टिक, शॅम्पू लावून जे शरीर सांभाळलेलं असतं ते मृत्यूच्या समय पहिल्यांदा त्याग करतं तुमचा. वायूंच्या वेगाद्वारे तुम्हाला शरीरातून बाहेर फेकतं ते शरीर. मग राहतं काय? कोण तुम्हाला मदत करतो? तर इथं ते सांगताय की भगवंताचे सर्वांचे सुहृद आहेत. सुहृद याचा अर्थ जे नित्य रूपाने प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर आहे. एका उदाहरणाद्वारे ते समजावून सांगितलं जातं की एक व्यापारी होता, चांगल्या प्रकारे धन कमवत होता, त्यामुळं खर्च करायला 4-4 बायका करून देत, एक लग्नाची आणि 3 अशाच फिरवायसाठी. जी लग्नाची होती तिच्याकडे त्यानं कधीच लक्ष दिलं नाही, कारण त्या बिचारीनं कधी त्याच्याकडे काही मागितलंच नाही. जो तो जे देईल त्याच्यावरती संतुष्ट राहत होते. एक बायको करून त्यानं करून घेतली होती, अतिशय सुंदर, जिथे जाईल तिथे फिरवायसाठी तो तिला घेऊन जाईल. दुसरी होती जिला प्राप्त करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ घालावा लागतो, आणि तिसरी जी होती ती प्राप्त झाल्यावर त्याला बाकीच्यांचा विसरच पडला अशी स्थिती झाली होती त्याची. मग 60-65 गाठल्यानंतर व्यक्ती आजकाल आयसीयू मध्ये किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये दिसतो अंथरुणावर पडलेला. मग त्यावेळी त्यांना आपल्या 3 पत्न्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की आता माझ्याबरोबर कोण येणार. ती तिसरी जी होती तिने आधीच सांगितलं, आज मी तुझी हेतू गेला की दुसऱ्या कोणाचं होत, तर तू माझी अपेक्षा करू नकोस. त्याला एकदम मोठा धक्का बसतो. दुसरीकडे त्यांना आशय पाहिजे की तुला मिळवायसाठी तर मी खूप प्रयत्न केले, तुझं काय? तर म्हणली माफ करा, मी जास्तीत जास्त त्याच्यापर्यंत येईन, स्मशानापर्यंत येईन. आणि जी 2 नंबरची होती ती म्हणाली की सर्वात पहिल्यांदा मीच सोडेल तुम्हाला. 34 जी होती ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर नेहमी राहील. या स्थितीमध्ये देते हा व्यापारी म्हणजे आपण स्वतः आहोत, स्त्री असो किंवा पुरुष असो. पुरुष असेल तर या चार आमच्या बायका आहेत, आणि पुरुष असेल स्त्री असेल तर हे चार पती आहेत ज्यांच्या आयुष्यभर आम्ही सेवा केलेली असतो. सर्वात पहिली बायको म्हणजे परमात्मा आहे, जो या शरीराबरोबर या जीवाबरोबर नित्य वास करत असतो, पण त्याच्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही. तो नेहमी आम्हाला चांगल्या गोष्टींविषयी मार्गदर्शन करत असतो, पण त्याला कधी आम्ही कधी म्हणजे कधी त्याच्याकडे पाहत देखील नाही होतो. पण आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तो तुमच्या बरोबर असतो, मग तो दुःखाचा क्षण असो, सुखाचा क्षण असो, मनुष्य शरीरामध्ये असो किंवा विष्ठेच्या किड्यातील शरीरामध्ये असो, तो प्रत्येक वेळी आपल्या बरोबर असतो. एखाद्या पतिव्रता स्त्रीप्रमाणे. आणि ज्या पत्नीला आम्ही सर्वत्र घेऊन फिरत असतो ती म्हणजे आमचं धन. बाहेर जाताना एकदम जे काय कमवलं ते सगळं हातापायाला बांधून दाखवायसाठी लोकांना चुसफूस फासफूस करून सर्वांच्या समोर जातो, पण ज्यावेळी शरीर सुटतं त्यावेळी ते तुमचं धन तुमच्याबरोबर जातं का? नाही. यांना खूप याच्या आसक्ती म्हणताना त्यांच्याबरोबर जाळू म्हणून घरातले लोक सोनं एवढी सप्पी किलोमध्ये असते ती काढून बंडल जाळतात का? त्यांचं आहे त्यांच्याबरोबर जाऊ दे म्हणून. हा नाही, आजकाल तर अशी पद्धत आहे, रिझर्व तिकडे स्विस बँकेमध्ये जर धन ठेवला असेल तर लोकांना दोन दिवस सांगत नाही म्हातारं गेलं म्हणून. त्याचे डोळे काढतात किंवा त्याला तसंच ते मळं उचलून नेतात, तिथे डोळे स्कॅन करून पैसा सगळा ट्रान्सफर झाल्यानंतर मग डिक्लेअर करतात, अहो गेले हो कालच गेले ते म्हणून. म्हणजे तेवढं देखील शिल्लक ठेवत नाही. म्हणजे धनरूपी ज्याच्यासाठी आयुष्यभर आम्ही सगळ्यांशी अतिशय विचित्र व्यवहार करतो ते देखील आम्हाला सोडतो. आज आमचं आहे उद्या दुसऱ्या कोणाचं तरी होऊन जा. त्यानंतर नातेवाईक ज्यांना आम्ही सांभाळून घेतो सगळ्यांना जोडत जातो. आयुष्यात काही झालं तरी लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत राहतो. पण तुमची विषयी कोणी काही बोलत नसतं कारण त्यांना काहीच फरक पडत नसतो. त्यामुळे तुम्ही मेला तर जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येतात. ताळकं फुटलं की झालं, कुणाचं काहीच राहत नाही, निघून जात. आणि दुसरं तिसरं म्हणजे हे शरीर ज्याला आयुष्यभर इतका पैसा खर्च करतो, पण मृत्यू क्षणी सगळ्यात पहिल्यांदा हेच सोडतं आम्हाला. मग ह्या तिघांविषयी इतक्या आसक्ती बाळगून जर परमात्म्याविषयी आम्ही दुर्लक्ष केलं तर काय स्थिती होईल आमची? ते इथे सांगतात की कुटुंबाचे पालन पोषण करण्यात आपण आपले मौल्यवान जीवन व्यर्थ घालवतो. हे कुटुंबासक्त मनुष्य जाणू शकत नाही. तो हेही जाणण्यात अपयशी ठरतो की परमसत्याच्या साक्षात्कारासाठी पूर्णपणे योग्य असणाऱ्या मानवी जीवनाच्या ध्येयापासून आपण न कळतपणे दूर जात आहोत. तथापि चुकीच्या योजनेमुळे आपला एकही पैसा व्यर्थ जाणार नाही हे पाहण्यात तो अत्यंत सदक्ष असतो. असा ग्रहासक्त मनुष्य जरी सदैव त्रिविध क्लेश भोगत असतो तरी त्याच्या ठाई भौतिक जगताविषयी अनासक्ती विकसित होत नाही. अगदी पहिल्या स्कंदापासून या सातव्या स्कंदापर्यंत जवळजवळ आपण 9000 श्लोक कव्हर केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी सांगितलं येईल की ज्या व्यक्तीला भगवंतांची भक्ती प्राप्त करायची आहे त्याने ही कुटुंबवासना जी आहे ती सोडायला हवी. देहात्म बुद्धीच्या स्तरापासून बाहेर पडायला हवं, अन्यथा भगवंताची भक्ती प्राप्त करणं कठीण आहे. हे सर्व ज्ञान दिल्यानंतर ते दैत्यपुत्र त्यांना विचारतात की अरे तू तर आमच्याबरोबरच आमच्या शाळेत शिकतोस आणि आम्हाला जे शिकवलं जातं ते तुला शिकवलं जातं, तर मग हे ज्ञान तुला कुठून प्राप्त झालं? तर त्यावेळी प्रल्हाद महाराज सांगतात की मी ज्यावेळी मातेच्या गर्भामध्ये होतो कारण माझी माता देवर्षी नारदांच्या आश्रमामध्ये होती आणि त्यावेळी जे नारदांनी उपदेश केला होता तोच हा उपदेश मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ भगवंताची भक्ती अगदी ओम पासून कुंभ पर्यंत करू शकता, गर्भापासून मड्यापर्यंत, अगदी भ्रूण स्थितीपासून राख होईपर्यंत तुम्ही भगवंताची भक्ती करू शकता. आणि ती कशी करावी तेच हे भगवंताच्या अनेक भक्तांच्या चरित्रावरून आपल्याला कळतं. आता भक्त प्रल्हाद महाराजांच्या चरित्रावरून कळतं की अगदी गर्भावस्थेपासून देखील जीव आपली भगवत भक्ती सुरू करू शकतो. आणि प्रल्हाद महाराजांनी दिलेल्या या उपदेशामुळं जे दैत्यपुत्र आहेत ते सर्व काय करतात, षंड आणि अमरकांनी दिलेल्या ज्ञानाचा धिक्कार करतात आणि शुक्राचार्यांच्या गुरुकुलामध्ये भगवान विष्णूंच्या नावांचं नामसंकीर्तन ते चालू करतात. आणि हे ज्यावेळी षंड आणि अमरक पाहतात त्यांची झोप उडून जाते. ते म्हणतात की हे जर चुकून हिरण्यकश्यपूला कळालं की आमच्या गुरुकुल मधली मुलं ही जे हिरण्यकशिपूचे चिरंतर शाश्वत शत्रू जे विष्णू आहेत त्यांच्या गुणनावर लीला कीर्तनांचं वर्णन जर ही पोरं आमच्या शाळेमध्ये राहून करत असतील तर नक्कीच म्हणले सर्वात पहिल्यांदा आमची मुलगी उडणार आहे, हिरण्यकशिपू आमचा वर करेल. त्यामुळे घाबरले आणि इतर कोणी सांगण्याच्या आधी म्हणले की आपण स्वतःच जाऊन सांगू. आणि त्यांनी हिरण्यकशिपूला जाऊन प्रार्थना केली की आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो पण तुम्ही आम्हाला वरदान द्या की तुम्ही आमच्यावर क्रोध करणार नाही आणि आम्हाला जीवनदान द्या. तर हिरण्यकशिपूला सांगा सांगा ठीक आहे तुम्ही सांगा काय आहे. मग त्यावेळी ते येऊन सांगतात की तुमचा जो पुत्र आहे प्रल्हाद तो पूर्ण असुर योनींच्या विपरीत कार्यामध्ये लागलेला आहे. आम्ही कितीही त्याला असुर उत्तम असुर होण्यासाठी प्रशिक्षण दिलं तर त्या गोष्टींचा अधिकार करून तो भगवान विष्णूंच्या नावाचे कीर्तन करतो आणि त्यासाठी इतर दैत्यपुत्रांना देखील प्रेरित करतो. त्यामुळे आता त्याला आवडणं हे आमच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तुम्हीच काय करायचं ते करा. कारण ह्या पहिल्या ह्या भेटीच्या पूर्वी देखील एकदा हे षंड आणि अमरक प्रल्हादाने घेऊन यांच्याकडे येतात हिरण्यकशिपूकडे आणि त्यावेळी प्रत्येक पिता आपल्या पुत्राला मांडी घेऊन ज्या पद्धतीने विचारतो बाळा शाळेत काय शिकवलं त्या पद्धतीने हिरण्यकशिपूने देखील प्रल्हाद महाराजांना जवळ बोलवलं, आपल्या मांडीवर बसून विचारलं की बाळ तू काय शिकलास आतापर्यंत, आतापर्यंत सर्वात चांगलं काय शिकलास. तर त्यावेळी प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूला सांगतात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम बाल सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साक्ष्यम आत्मनिवेदनम. ही जी गोष्ट आहे भगवंताची नवविधा भक्ती ही मी शिकतो आणि सर्व पुरुषांसाठी ही सर्वात महत्वाची आहे. हे ऐकल्यानंतर हिरण्यकशिपूने प्रल्हादाला आपल्या मांडीवरून झट करून घेरकावून दिलं, फेकून दिले. लय काय शिकलायस म्हणजे तो आणि त्यावेळी तो सांगतो की मतीर्ण कृष्ण परतो सतो वा. हे पिताजी मी तुम्हाला देखील विनंती करतोय की तुमची मती भगवंतामध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही इंद्रिय तृप्तीच्या साधनांमध्ये लागलेला आहात तर कृपया तुम्ही देखील भगवान विष्णूंची भक्ती करा. झाला आणखी याचा पारा चढला. षंड अमरकला बोलून ताण उघडणी केल्यानंतर याला घेऊन जा आणि पुन्हा असुर प्रवृत्तीमध्ये याला प्रशिक्षण द्या. तर प्रल्हाद महाराजांना घेऊन गेले आणि ज्यावेळी त्यांना देखील कळालं की ह्या व्यक्तीला आवडणं किंवा यांना आम्ही प्रशिक्षण देऊ शकत नाही उलट यांच्या संघामुळे आम्ही देखील विष्णू भक्ती करावी लागली त्यापेक्षा त्याला याच्या वडिलांकडे नेऊन सोडलेलं आणि मग त्यावेळी ते दगा महाराजांना घेऊन हिरण्यकश्यप समोर येतात. आणि हिरण्यकश्यप दगालांना म्हणाला, अरे दुर्बुद्ध उद्धटा, तू आमच्या कुळामधला सर्वात नराधम आहेस आणि तुझ्यावर स्वामित्व गाजवणारी माझी जी स्थिती आहे, माझी जी सत्ता आहे, त्यांना तू दादच देत नाहीये, त्यामुळे तो माझा देखील अपमान करतोस. अरे माझ्या क्रोधामुळे तसे लोकपाल देखील, पूर्ण 14 भुवनांचे स्वामी देखील थरथर कापतात आणि तू निर्भयपणे माझ्यासमोर उभा आहेस. कुठून ही शक्ती तुला प्राप्त होते? कोण देतं तुला ही शक्ती? काय समजतोस तू स्वतःला? तर अतिशय शांतपणे प्रल्हाद हात जोडून म्हणतात, हे तात, ज्यापासून तुम्हाला शक्ती प्राप्त होते त्याच स्रोतापासून मला देखील शक्ती प्राप्त होते. आणि ह्या सर्व शक्तींचे स्रोत जर कोणी असतील तर ते भगवान विष्णू आहे. हे ऐकल्यानंतर त्याची आणखी प्रेशर कुकरची शिट्टी उडते. काय म्हणतोस का? म्हणजे पुन्हा गेला तो विष्णू, अरे माझ्या शक्तीमुळे माझ्या प्रभावामुळे तो असा लपून बसलाय की तो समोर येत नाही कधी, आणि तुला वाटतं की तो माझ्यापेक्षा बलवान आहे. कुठे दाखवतो? प्रल्हाद महाराज पुन्हा शांतपणे त्यांना उत्तर देतात की माझे भगवंत सर्वत्र आहेत, अगदी जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे माझा देव आहे. मग हिरण्यकश्यप आणखी चेतावतो, तो त्या खांबामध्ये आहे का तुझा देव? तर प्रल्हाद महाराज पूर्ण विश्वासाने सांगतात की ह्या खांबामध्ये माझा देव आहे. अरे हिरण्यकश्यपला राहावत नाही, आपल्या सिंहासनावरून उतरतो, हातामध्ये तलवार असते आणि अतिशय क्रोधाने येऊन त्या तलवारीच्या मुठीने त्या स्तंभावर प्रहार करतो. आणि ज्यावेळी तो प्रहार करतो त्यावेळी न भूतो न भविष्यती असा आवाज होतो. त्याच्या कांठाने गच्च होतात, कळत नाही त्याला कुठून आणि काय व्हायला लागले. पुऱ्या राज्यसभेमध्ये बसलेले सर्व आसुर जे असतात ते देखील विचार करू लागतात की हा कुठून आवाज येतोय. सगळे भ्रमित होऊन जातात आणि प्रल्हाद महाराज शांतपणे हात जोडून उभे असतात. आणि त्याच वेळी तिथं वर्णन केलं गेलंय सत्यम विधातो निजभृत्य भाषितम व्याप्तींचे भूतेषु अखिलेषु चात्मन अदृश्यता अद्भुत रूप उद्वहन स्तंभे सभायाम न मृगम न मानुष. भगवान श्री हरिनी आपला सेवक प्रल्हाद याचे वचन सत्य ठरण्याकरिता किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत सर्वव्यापी असून अगदी राजसभेच्या स्तंभामध्ये उपस्थित आहेत हे सिद्ध करण्याकरिता पूर्वी कधीही न प्रकट केलेले अति अद्भुत असे रूप त्यांनी प्रकट केलं. ते रूप पूर्णपणे सिंहाचेही नव्हते आणि मनुष्याचेही नव्हते. याप्रमाणे भगवंत त्या सभेमध्ये असामान्य रूप धारण करून अवतरित झाले. कोणतं रूप धारण केलं होतं त्याने? श्री नरसिंहदेव भगवान की. भगवान नरसिंह त्यांच्यासमोर प्रकट झाले होते. हिरण्यकश्यपूने त्या अति भयंकर ध्वनीचे उगमस्थान शोधण्याकरिता चौकडे पाहिले तेव्हा त्याला ते मनुष्याचे तथा सिंहाचे मिश्र असलेले अद्भुत रूप स्तंभातून प्रकट होताना दिसते. आश्चर्याने तो उद्गारला, हा मृगही नाहीये आणि मनुष्यही नाहीये, हा कोणता विचित्र प्राणी आहे? मीमांस मानस्य समुस्थिता ग्रतो नरसिंह रूप तदगरम भयानकम प्रतप्तम श्याम करचंड लोचनम स्फुरट केशर जृंभितानम. कराल दृष्टम कराल चंचलम शुरांत शुभम भगवती मुखोल बनम स्तब्धो उद्भकरणम गिरिकंदरा भगत व्याता सनातम अनुभेद भीषणम दिवि स्पृशत करया मधिदीर्घ परिवर धियो बल रक्षा सलम रमत्थमत्यमान चंद्रांश गुर छोड़िदं तनु रहिय विश्वज्ञ भुजिनाम प्रशतम नखायदं दुरासदं सर्व निजितरायुथ प्रवेक विद्रा विदरित्य दानव हिरण्यकशिपु आपल्या समोर उपस्थित असलेल्या नरसिंहदेवांचे रूप नेमके कसे आहे ते लक्षपूर्वक पाहू लागला. भगवंताचे रूप अत्यंत भयंकर होते कारण त्यांचे तप्त सुवर्णासमान असलेले नेत्र अत्यंत क्रोधित झालेले होते. त्यांच्या मानेवरील आयाळीचे केस तेजाने तळपत असल्यामुळे त्यांचे उग्र मुख अधिकच विशाल दिसत होते. त्यांचे दात प्राणघातक होते आणि सुरीप्रमाणे धार असलेली त्यांची जिव्हा तळपत्या तलवारीसारखी फिरत होती. त्यांचे कान ताठ आणि शंकूप्रमाणे उभारलेले होते आणि त्यांचे आवाजून उघडलेले मुख तर त्यांच्या नासिका पर्वताच्या विशाल गुहांप्रमाणे दिसत होत्या. त्यांचे जबडे अकराळ विकराळ दिसत होते आणि त्यांचे संपूर्ण शरीर आकाशात स्पर्श करीत होते. त्यांची मान आखूड आणि सूर होती. वक्षस्थळ विशाल होते. कटी प्रदेश कृष होता आणि शरीरावरील केस चंद्रकिरणांप्रमाणे श्वेतवर्णीय होते. सैन्यांच्या अनेक रांगांप्रमाणे दिसणारे त्यांचे हात सर्व दिशांना पसरलेले होते. शंख चक्र गदा पद्म तथा अन्य व्यक्तिगत शस्त्रे हाती धारण करून त्याद्वारे ते असुरांचा आणि नास्तिकांचा विनाश करीत होते. त्यावेळी हिरण्यकशिपू स्वतःशीच म्हणाला, अचिंत मायाशक्तीने संपन्न असणाऱ्या श्रीहरीने माझी हत्या करण्याची योजना आखलेली आहे, पण अशा योजनेचा काय उपयोग आहे? माझ्याशी कोण युद्ध करू शकेल? असा विचार करीत त्याने हाती गदा घेतली आणि हत्तीने सिंहावर आक्रमण करावे तसा तो श्री नरसिंहावर तुटून पडला. पुढे वर्णन करतात की ज्याप्रमाणे एखादा पतंग किंवा काजवा स्वतःच छोटस तेज घेऊन अग्नीमध्ये प्रवेश करतो आणि स्वतःचं अस्तित्व मिटवतो, त्या पद्धतीनं हिरण्यकशिपूकडे जी काही शक्ती होती ती शक्ती घेऊन तो भगवंतावर तुटून पडला. संध्या समयापर्यंत भगवंतानी त्याच्याशी युद्ध करण्याचं केवळ नाटक केलं, त्याला गुंतवून ठेवलं आणि जशी संध्याकाळ झाली त्याला बरोबर त्यांनी राजमहालाच्या उंबरावर नेला. तिथे मांडी घालून बसले, आपल्या मांडीवर त्याला उचलला, त्याचं पोट फाडलं आणि आंधळी गळ्यामध्ये घालून घेतलं आणि इतके क्रोधित आणि भयानक होते ते, कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या समोर जाण्याची. हे भीषण युद्ध पाहण्यासाठी ऑडियन्स तिथं ऑलरेडी आला होता. ऑडियन्समध्ये कोण कोण होतं? प्रेक्षकजण तिथे भरपूर होते. ब्रह्माजी, सिद्ध, चानर, गंधर्व, सत्यलोक, महलोक, जनलोक, तपलोक इथले निवासी, त्यानंतर पाताल, तलातल, सुतल, महातल इथले निवासी हे सर्वजण येऊन बघत होते. कारण न भूतो न भविष्यते असं भगवंतांनी रूप धारण केलं होतं. अतिशय भयंकर उग्र, कुणाची इच्छा नव्हती की त्याला जाऊन आता हिरण्यकशिपू मेल्यानंतर दानवांचा संभाळ झाल्यानंतर यांना शांत करण्याची. ब्रह्मदेवाने माता लक्ष्मीकडे पाहिलं, कारण किती पती खुकार असला तरी बायको समोर मांजर होतो ही वस्तुस्थिती आहे. होतो ना की नाही? आहो म्हणते की ते हा तिथे दात्र थंड होतात. म्हणून त्यांनी काय केलं की लक्ष्मीला पुढे गेलं की हिला बघितल्यानंतर ते शांत होतील म्हणून. पण लक्ष्मी पुढे जायलाच तयार नाही. म्हणजे माझे पती नाहीतच, ह्या असं रूप तरी मी बघितलेलंच नाही. मी नीचे त्यांच्या बरोबर असते पण ह्या विचित्र रूपामध्ये मी जाणार आणि पाहिलेलं नाही, त्यामुळे मी नाही जाऊ शकणार. आता ब्रह्मदेव विचार करायला लागले की जर त्यांची पत्नीच जात नसेल तर मी काय जाणार? मग त्यांच्याकडे तीन डोके होती, त्या तिन्हींचा त्यांनी वापर केला आणि ठरवलं की हे कुणासाठी प्रकट झाले? झाले हिरण्यकशिपूला मारण्यासाठी, पण आता हिरण्यकशिपूला त्यांना शांत करू शकणार नाही, कारण तो गेला ऑलरेडी. मग आता दुसरे कोण आहे? प्रल्हाद. मग ते प्रल्हाद महाराजांना पुढे जातात. म्हणजे प्रल्हाद जा बाबा तू समजावून सांग शांत बाबू. तर बाकी सर्व लोक सर्व जीव तिथे जमलेले भगवंतांना पाहून घाबरलेले असतात, भयावह झालेले असतात. मग प्रल्हाद महाराज भगवंतांच्या समोर जातात, अतिशय शांत चित्त असतं त्यांचं. नाही तर विचार करा, त्यांच्या समोर त्यांच्या पित्याची हत्या झाली आहे आणि पित्याचा हत्या करणारा व्यक्ती त्यांच्या समोर उभा आहे आणि ही व्यक्ती अतिशय समान भावनेने अविचलित मनस्थितीने त्यांच्या समोर उभी राहिलेली आहे आणि त्यांना प्रार्थना करते. जमलेल्या साऱ्या देवतांनी पहिल्यांदा भगवंताला प्रार्थना अर्पण केल्या. ब्रह्मदेव, शिव, रुद्र, त्यानंतर इंद्र, यक्ष, गंधर्व, चारण, सिद्ध, विद्याधर या सर्वांनी आपापल्या परीने प्रार्थना करून भगवंतांना शांत करायचा प्रयत्न केला. पण ते शांत होत नाही, ते पाहिल्यानंतर लक्ष्मीला पाठवलं, ती पण काय करू शकली नाही. मग त्यावेळी प्रल्हाद महाराजांना पुढे करून ब्रह्मदेव म्हणाले की तुझ्या आसुरी पित्यावर अतिशय क्रोधित होऊन भगवंताने हे रूप धारण केलेलं आहे, तर तू पुढे जा आणि त्यांचा क्रोध जो आहे तो शांत कर. मग नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगू लागले की राजन, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराज जरी एक बालकच होते तरी त्यांनी ब्रह्मदेवाची आज्ञा स्वीकारली, ते हळूहळू भगवंता समीप आले आणि त्यांनी हात जोडून भगवंतांच्या चरण कमळांना साष्टांग नमस्कार केला. स्वपादमूले पतितं तमर्भकं विलोक्य देवा कृपया परिभुक्तता उत्थाप्य तच्छिरण यद ददाकराम्बुजं कालाहि मित्रस्तदीयां कृताभयम्. आपल्या चरण कमळांना साष्टांग प्रणाम करणाऱ्या प्रल्हाद महाराजांना पाहताच नरसिंहदेव भक्ती प्रेमामुळे पूर्णपणे भारावून गेले. त्यावेळी त्यांनी प्रल्हाद महाराजांना उठविले आणि आपला कमळा समान हात त्याच्या मस्तकावर ठेवला, कारण त्यांचा हात सर्व भक्तांच्या हृदयांतरी निर्भयत्व निर्माण करणारा आहे. आणि भगवान श्री नरसिंहदेवाच्या हस्तस्पर्शाने प्रल्हाद महाराज त्वरित सर्व प्रकारच्या भौतिक कामनांपासून आणि मानसिक विकारांपासून मुक्त झाले. जणू काही ते अंतर्बाह्य शुद्धच झालं, त्यामुळे ते सत्वर दिव्य स्थळावर उन्नत झाले आणि त्यांच्या देहामध्ये दिव्य आनंदाची सर्व दिव्य लक्षणे प्रकट झाली. त्यांचे अंतःकरण प्रेमाने तर नेत्र अश्रूंनी भरून गेले आणि अशा अवस्थेत ते आपल्या हृदयांतरी भगवंताचे चरणकमळ धारण करू शकले. प्रल्हाद महाराजांनी पूर्ण एकाग्रतेने आणि समाधीस्थ भावनेने आपले मन तथा नेत्र भगवान श्री नरसिंहदेवांवर स्थित केले आणि अशा स्थिर मनाने त्यांनी प्रेमपूर्वक तथा सद्गतीत वाणीने भगवंताची स्तुती करण्यास सुरुवात केली. ध्रुव महाराजांच्या देखील उपाख्यानामध्ये आपण पाहतो की भगवान कृष्णगर्भ जेव्हा त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि शंखाने त्यांना स्पर्श केला, त्यावेळी ध्रुव महाराजांनी देखील भगवंतांच्या प्रार्थना करण्यास सुरुवात केली. आणि इथे देखील प्रल्हाद महाराजांना देखील ज्यावेळी नरसिंह भगवंतांनी आपल्या करकमळाने स्पर्श केला त्यांच्या मस्तकावर, त्यांच्या मस्तकाला कुरवाळलं, त्यावेळी त्यांचं अंतःकरण शुद्ध झाल्यामुळं पूर्णपणे भगवंतावर आपलं मन आणि चित्त एकाग्र करून त्यांनी भगवंताची स्तुती करण्यास सुरुवात केली. श्री प्रल्हाद उवाच, ब्रह्मादया सुरगणा मुनयोत सिद्धा सत्वैकतानगतयो वचसां प्रवादय नाराधितुं पुरगुणैरघुनामपि पितृः किं तोष्टुमर्हति स मे हरिर्व्रजाते. प्रल्हाद महाराज म्हणाले, उग्र असुर कुळात जन्मलेला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली स्तुती करून आपल्याला संतुष्ट करू शकत नाही. ब्रह्मादी सर्व देव आणि श्रेष्ठ महर्षी सत्वगुणामध्ये स्थित असल्यामुळे पूर्णपणे गुणवत्ता प्राप्त आहे, तरी ते देखील उत्तम श्लोकाने युक्त असल्यामुळे युक्त असलेल्या वाचेने आपल्याला संतुष्ट करू शकत नाही. तर माझ्याविषयी काय सांगावे, कारण मी अपात्र आहे. असुरांच्या कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे माझ्यातील जे काही उत्तम गुण आहेत ते देखील नष्ट झालेले आहेत. आणि मग ते पुढे सांगतात की एखाद्या व्यक्तीकडे केवळ उत्तम गुण असेल तर याचा अर्थ असा नाही की त्या गुणांद्वारे तो भगवंतांना प्रसन्न करू शकतो. ते म्हणतात, मन्ये धनाभीजनरूप तपश्रुतौज तेज प्रभाव बल पौरुष बुद्धि योगः नाराधनाय हि भवन्ति परस्य पुंसो भक्त्या सुतोष भगवान गजयूत पाय. एखादा मनुष्य धनवान उच्चकुल तसेच सौंदर्य तपस्या विद्या इंद्रिय सामर्थ्य तेज प्रभाव शारीरिक सामर्थ्य दक्षता बुद्धी आणि योगशक्ती या गुणांनी संपन्न असू शकतो, पण माझ्या मते या सर्व गुणांद्वारे देखील तो भगवंतांना संतुष्ट करू शकत नाही. कारण हे सर्व गुण त्याच्या बापामध्ये होते. धनवान होते, हिरण्य आणि कश्यपू या शब्दाचा अर्थ असा दो दोन शब्दांचा संधी आहे. हिरण्य म्हणजे सोनं आणि कश्यपू म्हणजे अंथरुण. ज्याच्याकडे अंथरुणाचं सुखी पूर्णपणे होता आणि ज्याच्याकडे स्वर्ण देखील होतं, अखिल ब्रह्मांडाचं आधिपत्य हिरण्य कश्यपूकडे होतं, त्यामुळे सर्वात धनवान होता तो. उच्च कुळामध्ये जन्म होता, कुणाचा पुत्र होता तो? प्रजापती कश्यप आणि त्यांची पत्नी दिती. आणि कश्यप हे कोण आहेत? ब्रह्माजींचे पुत्र उच्च कुळ आहे की नाही? जरी आसुरी कुळ असलं तरी त्याचे पिता हे प्रजापती ब्राह्मण होते, त्यामुळे उच्च कुळात जन्म होता आणि अतिशय सुंदर होते हिरण्यकशिप, तपस्या घोर तपस्या त्यांनी केली होती, मुंग्यानी पूर्ण शरीर खाऊन टाकलं तरी सुद्धा त्यांनी त्याच्या शरीरातला प्राणवायू जो आहे तो हाडांमध्ये खेळवून ठेवला होता। कित्येक हजारो वर्ष अशी घोर तपस्या त्यांनी केली होती, त्यामुळे तपस्या देखील केली होती, सर्व विद्यांमध्ये तो पारंगत होता। आणि इंद्रियांचं सामर्थ्य काय आहे? केवळ एखादी भ्रुकुटी वर गेली तर देवतांची ओझी होत होती, एवढं बल होतं त्यांच्याकडे, तेज होतं। त्यांच्या प्रभावामुळे जेव्हा हव्या त्यावेळी पाऊस पडत होता, जेव्हा हवं त्यावेळी सर्वत्र गर्मी येत होती, शारीरिक सामर्थ्य तर बलाढ्य होतं। सांगितलं जायचं की तू चालायला लागलं की धरती कापायची, दक्ष होता प्रत्येक गोष्टीमध्ये, तो एक्सपर्ट होता आणि प्रचंड बुद्धी होती। हे सर्व गुण असून देखील तो भगवंताचा भक्त नाही बनू शकला, की भगवंताच्या प्रति भक्तीमध्ये सेवा नाही करू शकला। म्हणून प्रल्हाद महाराज इथे सांगतायत की हे सर्व गुण जरी असतील तर व्यक्ती भगवंताचा भक्त बनतो हे मला वाटत नाही, कारण भगवंताला काय प्रिय आहे तर ते सांगतात भक्तीमय सेवा, आणि त्या सेवेमुळे भगवंत संतुष्ट होतात। आणि त्याचं उदाहरण ते इथं देतात, काय उदाहरण दिलं त्यांनी? गजयुथ पाय, ज्या पद्धतीनं गजयुथ पायात म्हणजे गजेंद्राने भगवंतांना प्राप्त केलं, गजेंद्राने काय केलं होतं, कसं प्राप्त केलं त्यांनी भगवंतांना? प्रार्थनांद्वारे। पद्यावलीमध्ये रूप गोस्वामी पाद याविषयी लिहितात, ते सांगतात की या भौतिक जगातील उच्चभ्रू समजले जाणारे गुण हे भगवंतांना तुमच्याप्रती आकर्षित करत नाही, तर केवळ भक्तीमुळे भगवंत तुमच्याकडे आसक्त किंवा आकर्षित होतात। आणि ते त्यासाठी उदाहरणं देतात, ते सांगतात की व्याधस्य आचरण ध्रुवस्य चो वयो गद्या वेद्या गजेंद्रस्य क्या, की काही लोकांना वाटतं की आम्ही असभ्य आहोत, खालच्या जातीत जन्मलेले आहोत, आमच्याकडे नागरिक सुसंस्कार नाही, आम्ही खेड्यामधले लोक आहोत, सभ्य नाही आहोत, त्यामुळे भगवंत आमच्याकडे लक्ष नाही देणार। तर इथं रूप गोस्वामी विचारतात की व्याधस्य आचरण, शास्त्रामध्ये दोन व्याधांची कथा येते की ज्या व्याधांनी भगवंतांना प्राप्त केलं, व्याध म्हणजे शिकारी जे जंगलामध्ये राहून प्राण्यांची शिकार करून आपलं जीवन निर्वाह करतात, एक आहे रत्नाकर जे पुढे जाऊन वाल्मिकी बनले, आणि दुसरा आहे मृगारी ज्याच्यावर भरतपुरी आणि नारदांनी कृपा केल्यामुळं तो भगवंतांना प्राप्त करू शकेल। तर त्यांचं आचरण काय होतं? भक्तांच्या संघामध्ये येण्याआधी ते इतके भयंकर होते की प्रत्येक जीवाला त्रास देत होते, पण भगवत भक्तांच्या संघामध्ये येऊन आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे जीवन यापन करून त्यांनी भगवंतांना प्राप्त केलं। ध्रुवस्य चो वयो, मग लोक दुसरी अट घालतात, अहो आमचं काय आता हे वय आहे भक्ती करायचं, म्हातारपणी देखील तेच शब्द वापरतात, तरुणपणे देखील तेच शब्द वापरतात, आणि बाल्यावस्थेत देखील तेच शब्द वापरतात, हे काय वय आहे का म्हणून, आणि मग केव्हा तुमचं वय भक्ती करायचं? ते म्हणतात भक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी वयाची अट नाही आहे, कारण ध्रुव महाराजांनी वयाच्या 60व्या वर्षी भगवंतांना प्राप्त केलं, हो ना? लक्ष नाही आहे कुणाचं मी काय बोललो, मी काय बोललो ऐकलं का नाही ना? काय बोललो होतो मी? ध्रुव महाराजांनी वयाच्या 60व्या वर्षी, ऐकताय ना? बरोबर बोललो ना मी? काय हो, चुकीचं बोललो मी? वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी भगवंतांना प्राप्त केलं, त्यामुळं भगवंताला प्राप्त करण्यासाठी वयाची अट नाहीये आणि काळाची पण अट नाहीये की तुम्ही आयुष्यभर केली भक्ती तर भगवंत प्राप्त होतील. नाही, किती तीव्रतेने तुम्ही भक्तात त्या भक्ती करता त्या पद्धतीने ते तुम्हाला प्राप्त होतं. खटवांग मुनींची कथा आहे, खटवांग राजाची कथा आहे, पुढे नवव्या स्कंदामध्ये येते. अर्ध्या मुहूर्तामध्ये काही भगवंतांना प्राप्त केला, अर्ध्या मुहूर्तामध्ये. खटवांग राजा इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याला देवदानवांच्या युद्धामध्ये मदत करण्यासाठी गेले. हजारो वर्ष युद्ध चाललं. देवतांकडून युद्ध करता करता त्यांनी सर्व दानवांचा, असुरांचा, राक्षसांचा पराजय केला, पळून लावलं त्यांना. देवता सगळे प्रसन्न झाले आणि म्हणाले, आता माग, तुला काय मागायचं ते माग. त्यांनी फक्त एकच शब्द विचारला, माझं आयुष्य किती शिल्लक आहे. देवता म्हणाले, फक्त अर्धा मुहूर्त. अर्धा मुहूर्त म्हणजे 45 मिनिट. बस म्हणजे तेवढी मला खूप झालं. 45 मिनिटांमध्ये त्यांनी भगवत प्राप्ती करून दिली. त्यामुळं वय आणि वेळ ह्याची भक्तीसाठी अट नाही. व्याधस्य आचरण ध्रुवस्यचो वय विद्या गजेंद्रस्य का. लोकांना वाटलं की आम्ही शिकलो समजलो तो देव भेटेल. शिकलेली जास्त हबलेली असतात, त्यामुळे भक्ती करत नाही. तुमच्या शिक्षणाने तुम्ही भगवंतांना प्राप्त नाही करू शकत. ते उदाहरण देतात, विद्या गजेंद्र असते का. गजेंद्र काय मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकला नव्हता की त्या शिक्षणामुळे त्यांना भगवंतांना प्राप्त केलं. अहो पशु होता तो, पण तरी सुद्धा त्याला प्रार्थना अर्पणा करून भगवंतांना प्राप्त करून घेत. मग लोकांना वाटतं की अरे आमच्याकडे धन नाहीये आणि खास करून इस्कॉनमध्ये भक्ती करायचं असेल तर पैशेवालं पाहिजे, आम्ही धन असेल तर भक्ती करू शकतो. काही लोकांचा हा भ्रम आहे की त्या लोकांना वाटतं की हरे कृष्णामध्ये जायचं म्हणजे थोडं गठळा असायला हवं. काही गरज नाहीये. काही लोकांना वाटतं की आमच्याकडे सौंदर्य असावं, त्या सौंदर्यामुळे भगवंत आमच्यावर आकर्षित होतील. तुमचं सौंदर्य काय आहे? 3 mm ती स्किन आहे, जरा खरचटली आणि काढली की बघायची इच्छा होत नाही स्वतःच त्याच्याकडे. मग ते उदाहरण देतात, कुब्जाया किमनाम रूप गुण अधिकम किमतक सुदाम नो धनम. कुब्जा ऐकलंय कुब्जाविषयी? कुब्जा या शब्दामध्ये तिच्या सौंदर्याचं वर्णन येतं. कशी आहे? कुबडी. आता कुबडीचं काय सौंदर्य असतं? पण त्या कुबडीनं देखील भगवंताला प्राप्त केलं. किंतच सुदाम न धनम. सुदामा भगवंताने जाताना 3-4 करोड घेऊन गेला होता ना भेट म्हणून. नेलं असते का? एक 2-4 बैलगाड्या बघून नोटांच्या थप्प्या किंवा दागिने. कसा गेला होता? बिचाऱ्याला लाज वाटत होती देवासमोर जायची की यानं मी काय जावं. कारण एक जनसाधारण व्यवहारातला नियम आहे की कुणाच्या घरी गेला तर काहीतरी घेऊन जावं. आणि हा बिचारा आपल्या बालपणीच्या मित्राला भेटायला गेला. आणि मित्र कोण आहे? कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. जो करोडो कंदर्पांना देखील ज्याचं सौंदर्य परास्त करता असा सुंदर पुरुष त्यांचा मित्र आहे. आणि लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेव्यमान. हजारो लक्ष्मी लाईन लावून उभारलेल्या त्याची सेवा करायसाठी. आणि त्याच्याकडे हा व्यक्ती जाताना काय येऊन जाणार? 18 विश्व दारिद्र्य असलेला व्यक्ती स्वतःची कपडे फाटलेली ठिगळत बांधून शिवायला पण नव्हतं त्याच्याकडे विचाराकडे. तर त्यांच्या गाठी मारत होता तिथे, जिथे फाटले तिथे गाठ. अशी वस्त्र घातलेला 5 ठिकाणी जाऊन भिक्षा करून मुठभर तांदूळ घेऊन किंवा पोहे घेऊन तो द्वारकेला पोहोचतात. आणि भगवंतांनी प्रेमाने ते ग्रहण केलं. पहिला घास घेतला, त्या जगतातलं पूर्ण ऐश्वर त्याला देऊन टाकलं. दुसरा घास घेतला, वैकुंठाचं ऐश्वर त्याला दिलं. तिसरा खाणारच इतक्या रुक्मिणी मातेने हात पकडला, म्हणजे देवा आम्हाला तुमच्या सेवेमध्ये ठेवा. नाहीतर म्हणजे हाही तुम्ही ग्रहण केला तर तुम्हाला त्यानं संतुष्ट केलं, याच्यामुळे आम्हाला त्याची जन्मोजन्मी सेवा करावी लागेल. आणि हे का केलं भगवंताने? तर सुदामाकडे भगवंतांविषयी अनन्य प्रेम होत, त्यांच्याविषयी त्याच्या हृदयामध्ये भक्तिभाव होता, आणि त्यासाठी भगवंतांनी 18 विश्व दारिद्र्य असलेल्या सुदामाला देखील स्वतःची प्राप्ती करून दिली. काही लोकांना वाटते की आमचा उच्च कुळामध्ये जन्म व्हायला हवा, दाक्षिणात्य श्रीवंश श्री वैष्णव ब्राह्मण कुळामध्ये उच्च कोटीचे ब्राह्मण म्हणून आम्ही जन्माला यायला हवं, त्यामुळे आम्हाला भगवंत प्राप्त होते. नाही, हा सर्व मनाचा भ्रम आहे. ब्राह्मणच देवाला प्राप्त करतात किंवा क्षत्रिय प्राप्त करतात किंवा आम्ही शूद्र देवांना प्राप्त नाही करू शकत, हे सगळे मतिग्रह आहे. प्रत्येक जीव भगवंतांना प्राप्त करू शकतो. कुत्रा, मांजर, हत्ती, घोडा, उंट, गाढव सगळे जीव देवाला प्राप्त करू शकतात, फक्त त्यांच्या ते धावावर अवलंबून. आजपासून 10 वर्षाच्या आसपासचीच गोष्ट आहे. गुरुवायूर ऐकलंय का? गुरुवायूर केरळमध्ये एक गुरुवायूर म्हणून स्थान आहे, जिथे बृहस्पती, गुरु आणि वायू ह्या दोघांनी मिळून भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहाची स्थापना केलेली आहे. तिथे गुरुवायूर अप्पन म्हणून भगवंतांचा विग्रह, आणि तिथे खासियत म्हणजे दररोज संध्याकाळी भगवंतांची हत्ती भरून शोभायात्रा निघते. तर 18 वर्षांमध्ये तिथे गणेश नावाचा एक हत्ती होता, आणि तो हत्ती दररोज शोभायात्रेच्या वेळी भगवंतांना आपल्या अंबारीमध्ये बसवून घ्यायचा. दुसरा कुठला हत्ती आला तर त्याला तो भांडून पळवून लावायचा, आणि तो त्याला भगवंतांना आपल्या खांद्यावर घेऊनच भगवंताची मंदिराची परिक्रमा करून पुन्हा मंदिरात जाऊन सोडायचा. आणि ज्या दिवशी त्या हत्तीला शरीर सोडायचं होतं त्या दिवशी तो हत्ती गर्भगृहापर्यंत गेला आणि आपली सोड त्याने भगवंताच्या चरणकमली ठेवली आणि शरीर सोडलं. विचार करू शकता? तुम्हाला देखील इतकी बुद्धी येणार नाही. मरायच्या वेळी आम्ही आमचे नातेवाईकांना आग त्याला नाही बोलवलो, आग तो नाही आला, आता विचार करत बसू. पण तो हत्ती सरळ आतमध्ये येऊन गेला. गुरुवायूर बाप्पांच्या चरणी त्याने आपले सोन ठेवले आणि शरीर सोडलं. पुढे रूप गोस्वामी म्हणतात की वंशाचा विदुरस्ते यादव पती उग्रस्ते किंबवृषण. विदुरांचा कोणता वंश होता? कुरु प्रवर्तना म्हटलं जातं. पण त्या कुरु वंशामध्ये देखील एका जातीचे पुत्र होते. ते आताच्या समाज सामाजिक भाषेत म्हणा केलं तर रखेलीचे किंवा ठेवलेलीचे. पण तरी सुद्धा ते महात्मा बनू शकले. आणि त्यांचं महात्म्य असं होतं की त्यांच्या घरी जाऊन देवानं बकरीसारखी केळीच्या साली खाल्ले. कशासाठी? त्या विदुराणीच्या प्रेमासाठी. म्हणजे तुम्ही कुठल्या वंशामध्ये कुठल्या कुळामध्ये जन्मला आहे त्यामुळे भगवंत तुमच्या प्रसन्न होतील असं नाही. भगवंत सर्व जीवांवर समदृष्टीने प्रेम करतात आणि त्याच्या भक्तिभावाने त्याला प्रतिसाद करतात. वंशाका विदुरस्ते यादव पते उग्रस्ते किम पौरुषम. यदुपती उग्र, लोकांना वाटतं की मी माझ्या पराक्रमाने देवाला प्राप्त करेन. का डोंगराचा पराक्रम तुमच्या शरीरामध्ये थोडा वायू बिघडला तर पोट सांभाळता येत नाही. आम्हाला परेड झालो होते आमची. एकदा बसला अर्धा तास तो उठायचं म्हणतं आई 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 करून उठावं लागतं. हे तुमचं शारीरिक बल किंवा बघू शकतो ज्याच्यावर तुम्ही देवाला प्राप्त करणार? उग्र महाराजांकडे कोणतं पौरुषत्व होतं? स्वतःच्या पोरगेड त्यांना तुरुंगात टाकलं आणि तो राजा होऊन बसला. तरी सुद्धा त्यांनी भगवंतांना प्राप्त केलं. का? तर पुढच्या लाईन मध्ये रूप गोस्वामी सांगतात, भक्त्या तुष्यति केवलं नच गुणे भक्ति प्रियो माधवा. कि भगवंतांना त्यांची केलेली भक्ती प्रिय आहे आणि त्या भक्तीमुळे भगवंत संतुष्ट होता. आणि तीच गोष्ट आजपासून 5000 वर्षांपूर्वी वेदव्यासाने भागवतामध्ये लिहिलेली आहे. आणि प्रल्हाद महाराज करोडो वर्षांपूर्वी सांगतात भगवंताला प्रार्थना करताना. कारण नरसिंह भगवानच ह्या युगामध्ये किंवा दिवयुगातल्या कृतयुगामध्ये प्रकट झाले नव्हते. ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या दिव्य युगामध्ये, ब्रह्मदेवाच्या दिवसातल्या दिव्य युगामध्ये, दुसऱ्या दिव्य कृतयुगामध्ये भगवंत नरसिंह प्रकट झाले होते. तर त्यावेळी केलेली प्रार्थना आजपासून 5000 वर्षापूर्वी ती लिहून ठेवली आणि आज देखील तीच वस्तू तिची आहे. म्हणजे भगवंतांच्या अनुशासनामध्ये कुठे काहीही फरक नाहीये. त्यावेळी देखील तेच बोलले होते, आज देखील तेच बोलतात आणि भविष्यात देखील तेच राहणार आहे. त्यात काही फरक पडणार नाही. त्यामुळे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांची भक्ती हा एकमेव मार्ग आहे. आणि या कलियुगामध्ये विशेष करून भगवंताची जर भक्ती करायची असेल आपल्याला तर एक आणि केवळ एकमात्र मार्ग आहे, तो म्हणजे त्यांच्या नावाचा जप. त्या नावाचं सर्वांनी मिळून केलेलं कीर्तन ज्या संकीर्तन म्हटलं जात. तर आपण एक 5 मिनिटं भगवंताच्या नावाचं संकीर्तन करू, तोपर्यंत अभिषेकची तयारी होईल आणि मग म्हणून त्याचा अभिषेक आपण सुरू करू. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.